साहित्याची खाण आहे, साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण आहे, साहित्याची खाण अण्णा भाऊचं लिखाण अण्णा भाऊच्या ज्ञानानं अण्णा भाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं
आहे
दारिद्र्य पाहुना व्यथा त्या श्रमिकांच्या ठेवल्या साहित्यात लिहून झालं इतिहासाचं पान अण्णा भाऊचं लिखाण
आहे साहित्य